आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतानं युरोपियन महासंघ आणि अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारांमुळे जगत स्थिरतेच्या दिशेनं पुढे जात असल्याचा जागतिक समुदायामध्ये विश्वास. पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँक आज पतधोरण आढावा जाहीर करणार. परीक्षा पे चर्चा उपक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. मेघालयातील खाण दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू. राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त. आणि झिम्बाब्वेतील हरारे इथं आज भारत आणि इंग्लंड संघादरम्यान 19 वर्षाखालील युवकांच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना. आता सविस्तर बातम्या. भारतानं युरोपियन महासंघ आणि अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारांमुळे जग स्थिरतेच्या दिशेनं पुढे जात असल्याचा विश्वास जागतिक समुदायामध्ये निर्माण झाला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला दिलेल्या उत्तरात पंतप्रधानांनी हे प्रतिपादन केलं. भारत प्रमुख देशांसोबत भविष्यवेधी व्यापार करार करत आहे. या करारांना जगाची स्वीकृती मिळत असून भारतातील युवकांसाठी संधी वाढत आहे असं मोदी यावेळी बोलताना म्हणाले. अलिकडच्या काही दिवसांमध्ये 9 महत्वाचे व्यापार करार झाले असून त्यामध्ये युरोपातील 27 देशांचा समावेश असलेल्या युरोपियन महासंघाशी करण्यात आलेल्या कराराला मदर ऑफ ऑल डील्स मानलं जात आहे असंही त्यांनी नमूद केलं. युरोपियन महासंघासोबत केलेल्या करारामुळे जागतिक समुदायात विश्वासाची भावना निर्माण झाली असून अमेरिकेशी झालेल्या करारामुळे याला गती मिळाली आहे. हे दोन्ही करार जगाच्या दृष्टीनं सकारात्मक संकेत असून त्याचा सर्वाधिक लाभ तरुणांना होणार आहे असं पंतप्रधान म्हणाले. तत्पूर्वी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभारदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. राष्ट्रपतींनी 28 जानेवारीला संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित केलं होतं. भाजपाचे खासदार सर्वानंद सोनोवाल यांनी आभारदर्शक ठराव मंजुरीसाठी मांडला त्याला तेजस्वी सूर्या यांनी अनुमोदन दिलं. विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब होण्याआधी 3 वेळा तहकूब झालं होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची आज घोषणा करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून सुरू झालेल्या 6 सदस्यांच्या पतधोरण समितीच्या बैठकीत भारतीय अर्थव्यवस्था चलन फुगवटा यांसह अन्य अनेक आर्थिक घटकांवर चर्चा करण्यात आली. 2025-26 या आर्थिक वर्षातील हा शेवटचा पतधोरण आढावा आहे. रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून रेपो दरात एकंदर 1.25% कपात केली आहे. परीक्षा पे चर्चा या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विविध मंचांद्वारे या चर्चेचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे. या वार्षिक उपक्रमातील हा 9वा संवाद आहे. परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहून अभ्यासावर अधिक चांगल्या प्रकारे मन एकाग्र करण्यास विद्यार्थ्यांना मदत व्हावी यावर चर्चेचा मुख्य भर असेल. यावर्षी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी माय जीओव्ही पोर्टलवर 4.5 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी नाव नोंदणी केली आहे. यावर्षी पंतप्रधान नवी दिल्लीशिवाय देवमोगरा कोईमतूर रायपूर गुवाहाटी इथल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांशीही चर्चा करणार आहेत. सेशेल्सचे अध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मनी सध्या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून ते सध्या चेन्नई इथं आहेत. ते आज तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांची भेट घेऊन चर्चा करतील. त्यानंतर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीला जातील. भारत आणि सेशल्स दरम्यानच्या संबंधांचं यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यानिमित्त डॉ हर्मनी सपत्नीक भारत भेटीवर आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यात आज आण्विक मुद्द्यावर ओमानची राजधानी मस्कत इथं थेट चर्चा होणार आहे. वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. या चर्चेचं स्थळ स्वरूप आणि कार्यक्रम पत्रिका यासंबंधी बऱ्याच दिवसांच्या अनिश्चिततेनंतर अखेर आज भारतीय प्रमाणवेळेनुसार 11:30 वाजता ही चर्चा सुरू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल 2 दिवसांच्या जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर जम्मू विमानतळावर काल रात्री पोहोचले. जम्मूमध्ये ते सीमा सुरक्षिततेचा आढावा घेणार असून केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षितता परिस्थितीवर आधारित एका उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात सुरक्षितता यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन एकंदर कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचं मूल्यांकन तसंच प्रदेशात सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत भारत टॅक्सी या अॅप आधारित परिवहन सेवेचं उद्घाटन केलं. भारत टॅक्सी हा भारताचा पहिला सहकारी तत्वावर चालवण्यात येणारा रायडिंग हेलिंग प्लॅटफॉर्म असून त्याची 2002 भारतीय संस्था नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात आली असल्याचं सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे. ही सेवा पुरवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कमिशन आकारलं जाणार नसून भाडेवाढही केली जाणार नाही. भारत टॅक्सीच्या उपक्रमातून मिळणारा नफा थेट भारत टॅक्सी चालकांना वितरित केला जाणार असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. ही सेवा पुरवणाऱ्या चालकाला सारथी म्हणून संबोधलं जाणार आहे. भारतीय रेल्वेनं यावर्षी होळीच्या दिवसांमध्ये विक्रमी संख्येनं विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. होळीच्या सणाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना विनासायास आणि सुरळीतपणे प्रवास करता यावा यासाठी देशभरात 1400 अधिक होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. ही संख्या 1500 जाण्याचीही शक्यता आहे. देशातील प्रमुख जास्त वर्दळीच्या स्थानकांवरून या विशेष गाड्या चालवण्यात येतील. मेघालयमध्ये पूर्व जैतिया हिल्स जिल्ह्यातल्या थांगसो परिसरातल्या कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही जण खाणीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार खाणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटकांच्या स्फोटामुळे बोगदा कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. स्फोटाच्या तीव्रतेमुळे खाणीजवळच्या इमारती कोसळल्यानं बचाव कार्यात अडथळा येत असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. यामध्ये बचावलेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे, ही खाण बेकायदेशीर असल्याचं आणि खाणकामासंदर्भातील स्थानिक सरकारी आदेशांचं उल्लंघन करून ती चालवण्यात येत होती असं प्राथमिक तपासात आढळलं आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनीही घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरील संदेशातून ही घटना दुःखद असल्याचं सांगून मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती दलाची 2 पथकं रवाना केल्याची माहिती समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे दिली आहे. आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत गतविजेत्या भारतीय महिला संघाचा सामना आज उपांत्यपूर्व फेरीत यजमान चीनच्या संघाशी होणार आहे. तर पुरुष संघाचा सामना दक्षिण कोरियाच्या संघाबरोबर होणार आहे. अंतिम गट सामन्यात पुरुष आणि महिला संघाला अनुक्रमे जपान आणि थायलंडकडून पराभव पत्करावा लागला तरीही भारतीय संघानं अंतिम 8 प्रवेश केला आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सम्राट राणा आणि सुरुची सिंग यांनी काल 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक पटकावलं. मिश्र सांघिक गटात चीनी तैपेईच्या खेळाडूंनी सुवर्णपदक तर उझबेकिस्तानच्या खेळाडूंनी कांस्य पदक मिळवलं. या विजयासह भारताच्या वरिष्ठ गटाची पदक संख्या 5 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. 19 वर्षांखालील युवकांच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि इंग्लंड संघादरम्यान खेळला जाणार आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथल्या मैदानावर दुपारी 1 हा सामना सुरू होणार आहे. हरारे इथं परवा म्हणजे बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 राखून पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. तर इंग्लंडनं बुलावायो इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 27 पराभव केला. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. तसंच आतापर्यंत सर्वाधिक 5 विश्वकरंडक जिंकण्याचा विक्रमही भारताच्याच नावावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतानं युरोपियन महासंघ आणि अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारांमुळे जग स्थिरतेच्या दिशेनं पुढे जात असल्याचा जागतिक समुदायामध्ये विश्वास, पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँक आज पतधोरण आढावा जाहीर करणार. परीक्षा पे चर्चा उपक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. मेघालयातील खाण दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू. राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त. आणि झिम्बाब्वेतील हरारे इथं आज भारत आणि इंग्लंड संघादरम्यान 19 वर्षांखालील युवकांच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.